नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात रूफटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. कॉर्पोरेट कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस. मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात दिली. तसंच राज्यात सध्या कुठेही भारनियमन होत नाही. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते. या वर्ष अखेरपर्यंत उरलेल्या 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज मिळेल असं त्यांनी सभागृहाला सांगितलं. विजेची वाढती मागणी पाहता 2031-32 पर्यंत 78,000 मेगावॅट क्षमतेचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आज आपण 32,000 मेगावॅटची मागणी पूर्ण केली आहे. पण ज्या पद्धतीनं डिमांड वाढते आपण फोरकास्ट करून आता व्यवस्था अशी केली आहे की 2031-32 पर्यंत आपल्याकडे 78,000 मेगावॅट क्षमता उपलब्ध असेल. रूफटॉप सोलर PM सूर्यघर मध्ये मागच्या महिन्यापर्यंत गुजरात 1 नंबरवर होता, आता महाराष्ट्र 1 नंबरवर गेलाय. आता सर्वात जास्त त्याच्यातलीही वीज निर्मिती आपण केलेली आहे.
दरम्यान सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 0.13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. नाशिकमधील TCS कंपनीप्रमाणे राज्यात इतर कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता तर मनीषा कायंदे यांनी शासकीय ITI सोलापूर आणि तळेगाव दाभाडे इथल्या स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा उपस्थित केला. सोलापूर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू तसंच तळेगाव दाभाडे प्रकरणी 15 दिवस चौकशी करून कंपनी दोषी असेल तर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत नो युअर डॉक्टर ही QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती तात्काळ मिळू शकते अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधिमंडळात दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत उपजिल्हा रुग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्य सरकारनं आज त्यास मंजुरी दिल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. मानवत इथं 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन ते 50 खाटांचं झालं आहे. तर उखळी, केसरजवळा, लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह पेठशिवनी आणि असोला या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 15 पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी दिले. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी BLA आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जाचं वितरण आणि संकलन करणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द कराव्या या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात हरित कुंभ, हरित मॉन्सून हा उपक्रम 28 जून ते 25 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत 1 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तयारीसाठी आज बैठक घेण्यात आली. या अभियानाअंतर्गत वृक्ष लागवडीस येत्या 28 जूनपासून प्रारंभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी इथं 14 जून रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आज आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातील उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात आयुक्तांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सकल भागावर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी 26 तारखेला विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजर्षी शाहू अध्यासन केंद्र कोल्हापूर इथले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राचार्य JK पवार यांचं राजर्षी शाहू महाराजांची अर्थनीती या विषयावर व्याख्यान होणार आहे. हवामान. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कालपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात आज सकाळी पाऊस झाला. गेल्या 24 तासात पैठण तालुक्यातील अडूळ इथं सर्वाधिक 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर लातूर, धाराशिव जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 3 दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात, रूपटॉप सोलर बसवून घेण्याच्या बाबतीत राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. कॉर्पोरेट कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.